एहेस्केल अध्याय 8। मग बाबेलातील बंदिवासाच्या 6व्या वर्षाच्या 6व्या महिन्याच्या 5व्या दिवशी मी माझ्या घरात बसलो असता यहुदाचे वडील माझ्या पुढे बसले होते। तेव्हा पुन्हा परमेश्वर देवाचा वरद हस्त माझ्यावर आला। मग मी पाहिले की मनुष्याच्या आकृतीसारखे मला दिसले। त्यांच्या कमरेच्या खाली अग्नी भासला। त्याच्या कमरेच्या वरच्या भागात चकाकणाऱ्या धातूसारखे मला दिसले। मग देवाने दाखवलेल्या दृष्टांतात हाताच्या आकृतीप्रमाणे येऊन माझ्या डोक्याच्या केसास धरून देवाच्या आत्म्याने मला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी उचलून घेतले। त्याने मला एरुसलेमेला नेले। उत्तरेच्या आतील भागाच्या वेशी जवळ तेथे एक मूर्ती चिडवण्यासाठी उभी होती आणि इस्रायलच्या देवाचे गौरव कायम होते जे मी पाहिले होते। मग तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, उत्तरेकडे आपली नजर लाव जी वेदीकडे जाते। प्रवेशद्वारातही चिरवणारी मूर्ती होती। तेव्हा तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, ते काय करत आहेत हे तू पाहिले काय? तेथे मोठे घृणा आणणारे कृत्य करीत आहे। मी आपल्या पवित्र ठिकाणाहून निघून जाण्यासाठी इस्रायल घराने करीत आहे। तुम्ही जाऊन पहा, ते मोठे घृणास्पद आहे। मग त्याने मला मैदानाच्या प्रवेशद्वारात नेले। मग मी पाहिले, तेथे भिंतीला मोठे छिद्र पडलेले मला दिसले। तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, भिंतीला खोदकाम कर। म्हणून मी भिंतीत खोदले तेव्हा पहा, तेथे दरवाजा होता। तेव्हा तो मला म्हणाला, जा आणि दुष्ट घृणास्पद गोष्टी होताना आपल्या डोळ्याने पहा। मग मी बघण्यासाठी गेलो आणि पहा, तेथे सर्व प्रकारचे सरपटणारे आणि अशुद्ध प्राणी होते। इस्रायल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे येरुसलेमच्या भिंतीवर टांगलेल्या होत्या। तेव्हा इस्रायलाच्या घराण्याचे 70 वडील मी पाहिले। त्यामध्ये याजन्याचा मुलगा शाफान हा त्यांच्यामध्ये उभा होता। प्रत्येक मनुष्याजवळ धूप जाळण्याचे भांडे होते। त्यांचा सुगंध वर घेतला जात होता। मग तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, तू पाहिलेस काय? इस्रायलच्या घराण्याचे वडील अंधकारात काय करतात? ते प्रत्येक मानव मूर्तीच्या ग्रहात लपून काय करतात? ते म्हणतात, परमेश्वर देव आम्हास बघत नाही, म्हणून परमेश्वर देवाने त्यांचा त्याग केला आहे। आणि तो मला म्हणाला, पुन्हा वळून पहा, दुसरी मोठी घृणास्पद बाब ते करीत आहे। पुन्हा त्याने मला परमेश्वर देवाच्या मंदिराच्या दरवाजाच्या उत्तर भागात नेले आणि पहा, स्त्रिया बसून तम्मुजासाठी दुःख करीत होत्या। तेव्हा तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, तू हे बघितलेस का? पुन्हा वळून पहा, यापेक्षा अधिक घृणा येणारे काम तू डोळ्यांनी पाहशील। परमेश्वर देवाच्या देवळाच्या आतील पारंगणात त्याने मला आणले आणि पहा, परमेश्वर देवाच्या देवळाच्या प्रवेशद्वारात देवडी आणि वेदीवर 25 माणसे परमेश्वर देवाच्या वेदीकडे पूर्वेला तोंड व परमेश्वर देवाच्या देवळाकडे पाठमोरे करून सूर्याची उपासना करीत होते। तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, तू हे पाहिलेस का? यहुदाचे घराणे याही ठिकाणी घृणास्पद गोष्टी करीत आहे। ते कमी आहे का? म्हणून त्यांची भूमी अहिंसेने भरून गेली आहे। त्यांनी पुन्हा माझ्या रागाला चिथविले आहे। त्यांनी आपल्या नाकांनी फांद्या धरून ठेवल्या आहेत। म्हणून मीही त्यांच्या विरुद्ध कार्य करेन। त्यांच्यावर मी कृपादृष्टी करणार नाही आणि त्यांची मी दानादान करणार आहे। ते माझ्या कानी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही।